द्वितीय सर्ग. श्री पार्वती म्हणाली, हे जगन्नाथा, आपल्या कृपेने अनुग्रहित होऊन मी धन्य झाले, कृतकृत्य झाले. तसेच माझी संशय ग्रंथी पूर्णपणे नाहीशी झाली. हे देवा, तुमच्या मुखातून आलेले संसाराचे भय हरण करणारे रामतत्वरूपी अमृत रसायन पिताना माझे मन तृप्त होत नाही. श्री रामचंद्रांची कथा मी आपल्या मुखातून संक्षेपाने ऐकली. आता तीच कथा विस्तारपूर्वक स्पष्ट शब्दात ऐकावी अशी माझी इच्छा आहे. श्री महादेव म्हणाले, हे देवी ऐक. गुह्यापेक्षा अधिक गुह्य असणारे महान असे अध्यात्म रामायण मी तुला सांगतो. ते पूर्वी रामानेच मला सांगितले होते. त्रिविध तापांचे हरण करणारे अध्यात्म रामायण मी आज तुला सांगतो, ते तू ऐक. ते ऐकल्याने जीव हा अज्ञानजनित अशा महाभयातून सुटून जातो आणि दीर्घायुष्य होऊन तो परम ऐश्वर आणि पुत्र पौत्र इत्यादी प्राप्त करून घेतो. रावण इत्यादी राक्षसांच्या भाराने दुखी झालेली पृथ्वी ही पूर्वी एकदा गायीचे रूप धारण करून देव आणि मुनी यांच्यासह ब्रह्मदेवाच्या लोकात गेली. तेथे पोहोचल्यावर रडत रडत तिने आपल्यावर आलेले सर्व दुःख ब्रह्मदेवांना सांगितले. तेव्हा एक क्षणभर ध्यानस्थ होऊन तिच्या दुःख निवृत्तीचा उपाय ब्रह्मदेवाने मनात जाणून घेतला, कारण ते सर्वांतर्यामी आहेत. त्यानंतर सर्व देवांच्यासह ब्रह्मदेव भूदेवीला बरोबर घेऊन तेथून निघाले आणि क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे अतिशय निर्मल आनंदाश्रूने डोळे भरून ब्रह्मदेवाने श्रुतीमध्ये सिद्ध असणाऱ्या निर्मल पदाने आणि पुराणोक्त स्तोत्राने तसेच भक्तीने सद्गदित झालेल्या वाणीने सर्वांचे अंतर्यामी जरारहित सर्वज्ञ अशा भगवान श्रीहरींची स्तुती केली. तेव्हा हजारो दैदीप्यमान सूर्याप्रमाणे प्रभासणारे भगवान हरी आपल्या तेजाने सर्व दिशातील अंधकार दूर करीत पूर्व दिशेला प्रगट झाले. पुण्यरहित पुरुषांना दर्शन मिळण्यास कठीण अशा भगवान हरीना ब्रह्मदेवाने सुद्धा कसे बसे पाहिले. इंद्रलील म्हणण्याप्रमाणे त्यांचा तेजोमय श्याम वर्ण होता. त्यांच्या मुखावर मधुर स्मितहास्य होते आणि त्यांचे डोळे कमलाप्रमाणे विशाल आणि मनोहर होते. किरीट, हार, केयूर आणि कुंडले तसेच कंकण इत्यादी अलंकाराने ते सुशोभित होते. तसेच श्रीवत्स आणि श्री कौसुभमणी यांच्या प्रभेने ते युक्त होते. त्या स्तुती करणाऱ्या सनकादिक आणि त्यांच्या इतर पार्श्वदार समूहेत ते होते. शंख, चक्र, गदा, पद्म आणि वनमाला यांनी ते शोभत होते. सोन्याचे यज्ञोपवित आणि सोनेरी पितांबर यांनी धारण केलेले होते. तसेच लक्ष्मीदेवी आणि भूदेवी यांच्यासह गरुडावर ते विराजमान होते. असे त्यांचे दिव्यरूप पाहून हर्षाने गदगद झालेल्या वाणीने पितामह ब्रह्मदेवाने त्यांची स्तुती करण्यास आरंभ केला. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवा, कर्माच्या पाशातून सुटण्यासाठी मुमुक्षू लोक आपले प्राण, बुद्धी, इंद्रिये आणि मन यांचेद्वारा ज्यांचे नित्य चिंतन आपल्या मनात करतात त्या तुमच्या चरणारविंदांना मी नमस्कार करतो. आपल्या त्रिगुणमय मायेचा आश्रय घेऊन तुम्ही या जगाची उत्पत्ती, पालन आणि लय करता, परंतु ज्ञान आणि आनंद हे स्वरूप असणारे तुम्ही त्या कर्माने लिप्त होत नाही. हे भगवान, तुमच्या विमल यशाच्या ठिकाणी सदा प्रेम करणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणात जरी शुद्धता जशी शुद्धता असते तशी मलिन अंतःकरण असणाऱ्या दुष्ट पुरुषांना दान, अध्ययन इत्यादी शुभकर्मे करूनसुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून भक्त मुनिजन ज्यांचे निरंतर ध्यान आपल्या हृदयात करतात ते आपल्या चरणांचे दर्शन माझ्या अंतःकरणातील दोषांचा तत्काळ नाश व्हावा म्हणून मी आज घेतले आहे. आपल्या इष्टसिद्धीसाठी आम्ही ब्रह्मदेव इत्यादीने या तुमच्या चरणाचे सेवन पूर्वी केले होते आणि ज्ञानी अशा मुनिजनाने अपरोक्ष साक्षात्कार होण्यासाठी आपल्या हृदयात तुमच्या चरणांचे ध्यान केलेले. हे विभो, तुमच्या वक्षस्थलावर स्थान प्राप्त करून घेऊनसुद्धा तुमच्या चरणपूजेच्या वेळी वाहिलेल्या आणि निर्माल्य झालेल्या तुळशीमालेचा श्री लक्ष्मी ही एखाद्या सवतीप्रमाणे मत्सर करते. तुमच्या चरणकमलावर प्रेम करणाऱ्या तुमच्या भक्तांच्या ठाई तुमचे प्रेम हे तुमच्या लक्ष्मीवरील प्रेमापेक्षाही अधिक आहे. म्हणून सार जाणणारे तुमचे भक्तजन हे केवळ तुमची भक्तीचीच इच्छा करतात. म्हणून हे देवा, तुमच्या चरणकमलांच्या ठिकाणीच माझी भक्ती सदा सर्वदा असू दे, कारण संसार रोगाने ग्रस्त झालेल्या रोगांसाठी तुमची भक्ती हेच एकमात्र औषध आहे. अशा प्रकारे स्तुती करणाऱ्या ब्रह्मदेवांना भगवान श्रीहरी म्हणाले, मी तुमचे कोणते कार्य करू? तेव्हा अत्यंत आनंदित होऊन ब्रह्मदेवाने त्यांना प्रत्युत्तर दिले, हे भगवान, पुलच्छ पुत्र विश्रवा याचा पुत्र रावण आहे। तो राक्षसांचा महान राजा असून मी दिलेल्या वरामुळे तो अतिशय गर्विष्ठ झालाय। संपूर्ण विश्वाला पीडा देणारा तो तीन लोक आणि लोकपाल यांना त्रास देत आहे। हे कल्याणरूप विष्णू, त्याचा मृत्यू माणसाच्या हातून होईल अशी योजना मी केली आहे। म्हणून हे प्रभू, तुम्ही मनुष्यरूप धारण करून देवांचा शत्रू असणाऱ्या त्या रावणाचा वध करावा। श्री भगवान म्हणाले, कश्यपाच्या तपस्येने संतुष्ट होऊन मी एकदा त्याला वर दिला होता। तुम्ही पुत्ररूपाने माझ्या घरी जन्मास यावे अशी प्रार्थना त्याने मला केली होती, तेव्हा ठीक आहे असे म्हणून मी त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला होता। यावेळी तो कश्यप पृथ्वी तलावर या दशरथ नावाने विद्यमान आहे। शुभ दिवशी मी त्याचा पुत्र म्हणून कौसल्या माता व इतर दोन मातांच्या ठिकाणी वेगवेगळ्या चार अंशांनी स्वतःच प्रकट होईल। त्याचवेळी माझी योगमाया सुद्धा जनकाच्या घरी सीता या नावाने उत्पन्न होईल। तुला बरोबर घेऊन मी तुमचे सर्व कार्य सिद्ध करीन, असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले। तेव्हा ब्रह्मदेव देवांना म्हणाले, ब्रह्मदेव बोलले, हे देवानो, रघुच्या कुळात भगवान विष्णू मनुष्य रूपाने अवतार घेणार आहेत, तेव्हा तुम्ही सर्वजण स्वतःच्या अंशाने वानराच्या वंशात जन्म घ्या। तसेच जोपर्यंत भगवान श्री विष्णू भूतलावर राहतील तोपर्यंत तुम्ही त्यांना सहाय्य करीत राहा। अशा प्रकारे देवांना आज्ञा करून आणि पृथ्वीला आश्वासन देऊन ब्रह्मदेव आपल्या लोकात निघून गेले आणि तेथे निश्चिंत होऊन सुखाने राहू लागले। तेव्हा भगवान हरीला सहाय्य करण्यासाठी सर्व देव पर्वत व वृक्षांच्या आधारे लढणाऱ्या महाबलवान वानरांचे रूप धारण करून भगवंताच्या येण्याची वाट पाहत इकडे तिकडे राहू लागले। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे बालकांडे द्वितीय सर्ग समाप्त।